आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी। सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन। गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात। त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक। क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षांखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असंही सरकारनं म्हटलं आहे। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत आज चेन्नई इथं पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या बैठकीत चेन्नई जाहीरनामा स्वीकारण्यात आला। केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रासंबंधीच्या ब्रिक्सच्या कार्यक्रम पत्रिकेअंतर्गत ग्लोबल साऊथ अंतर्गत येणारे देश, युवा नवोन्मेषक आणि परस्पर सहकार्यपूर्ण संशोधनावर या जाहीरनाम्यात भर दिला गेला आहे। दरम्यान ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक आज विशाखापट्टणम इथं झाली। शिक्षण प्रशिक्षण आणि कौशल्य, युवा नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि क्रीडा, पर्यावरण आणि शाश्वतता, सामाजिक आणि सांस्कृतिक सहभाग इत्यादी क्षेत्रांवर काम करायची गरज या बैठकीत सहभागी झालेल्या युवा मंत्र्यांच्या संयुक्त निवेदनात अधोरेखित करण्यात आली। भविष्याला आकार देण्यासाठी युवांचा सहभाग मोलाचं असल्याचं प्रतिपादन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं। ब्रिक्सच्या क्रीडामंत्र्यांची बैठक उद्या विशाखापट्टणम इथं होणार आहे। गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली। युवा कलाकारांना त्यांची सर्जनशीलता सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळावं, प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांकडून त्यांना शिकता यावं आणि जागतिक चित्रपट समुदायांशी संवाद साधता यावा यासाठी इफ्फीनं अधिक प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन डॉ मुरुगन यांनी केलं। सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। ते आज पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करत होते। महिलांकडे मुलगी, पत्नी आणि आई म्हणून पाहिलं जातं, मात्र इतकीच महिलांची ओळख नाही। आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलं। मनुस्मृतीत महिलांच्या अस्तित्व आणि ओळखीबाबत केलेली मांडणी स्वीकारार्ह नाही असं ते म्हणाले। महिला या कोणाची तरी मुलगी, पत्नी आणि आई असल्या तरी त्या त्यांची मालमत्ता नाहीत, त्यांचंही स्वतंत्र अस्तित्व आहे असं ते म्हणाले। हिंसा, अपमान, कालमर्यादा आणि नियंत्रणाच्या माध्यमातून समाज महिलांवर ताबात ठेवू पाहतो असं ते म्हणाले। देशात दरवर्षी 4.5 लाख स्त्री भ्रूण हत्या होतात। 80% महिलांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे छळ केला जातो। 30% महिलांविरोधात शारीरिक हिंसा होते तर 6% महिलांवर बलात्कारासारख्या घटना होतात। सुरक्षेच्या कारणास्तव 50% महिला शिक्षण आणि नोकऱ्यांपासून दूर राहतात। देशातल्या साधारण महिलांना स्वतःच्या सुरक्षेपोटी प्रत्येकी 17,500 कोटी खर्च करावे लागतात अशी आकडेवारी त्यांनी या संवादात मांडली। परकीय चलनाचे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या बँकांनी 21 ऑगस्टपर्यंत 72.84 अब्ज अमेरिकी डॉलर इतका परकीय चलनसाठा उभा केला आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं याबाबतचा तपशील जारी केला। या तपशिलानुसार यातला मोठा वाटा हा FCNRB अर्थात अनिवासी भारतीयांसाठीच्या विदेशी चलनातील ठेव योजनेअंतर्गतच्या ठेवींचा आहे। या ठेवी अंतर्गत सुमारे 65 अब्ज 39 कोटी अमेरिकी डॉलर इतकं परकीय चलन देशात आलं आहे। रुपयाची घसरण रोखण्यासाठी आणि परकीय चलनाची आवक वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जून 2026 रोजी विशेष स्वॅप योजना सुरू केली होती. या योजनेसह बाह्य व्यावसायिक कर्ज आणि परदेशी चलनातील इतर कर्ज उभारणीच्या माध्यमातून 21 ऑगस्टपर्यंत आणखी 7 अब्ज 45 कोटी अमेरिकी डॉलर इतका परकीय चलनसाठा उभा राहिल्याचंही बँकेनं म्हटलं आहे. दरम्यान 14 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनसाठ्यात 9 अब्ज 9 कोटी अमेरिकी डॉलर वाढून 716 अब्ज 90 कोटी अमेरिकी डॉलर या ऐतिहासिक उंचाकावर पोहोचला असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एका व्यावसायिक वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. या गाडीतून भंगार सामान उतरवत असताना हा स्फोट झाला. तो इतका मोठा होता की गाडीच्या जवळ असलेली 2 मुलंही ठार झाली. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 गेली आहे. आज एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उपचार घेत असलेल्या 17 पैकी 3 स्थिती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी 21 पैकी 13 आरोपींना अटक केली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं मंगरुल ही तिसरी पाणबुडी विरोधी युद्धनौका आज भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली. 80% स्वदेशी बनावटीची ही नौका पाण्याखाली टहेळणी करणं, पाणबुडी विरोधी युद्ध मोहिमा, समुद्रातली सुरुंग नष्ट करणं ही कामं अधिक सक्षमपणे करू शकेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. यावर प्रगत रडार, अत्याधुनिक टोपेज डोज, पाणबुडी विरोधी रॉकेट्स बसवण्यात आली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. गोवा प्रशासनानं कर्करोग या आजाराचा समावेश सूचित करण्यायोग्य आजारांच्या यादीत समावेश केला आहे. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना देणं आरोग्य सेवा क्षेत्र आणि प्रयोगशाळांना आता अनिवार्य झालं आहे. यामुळे कर्करोगाच्या रुग्णांवर देखरेख ठेवणं, तपासणी आणि उपचारांचं नियोजन करणं सोयीचं होणार आहे. अमेरिकेनं 20 बिलियन डॉलर किमतीच्या कॅनडाच्या उत्पादनांवर 50% आयात शुल्क लादलं आहे. आजपासून हे शुल्क लागू झालं. याला योग्य प्रत्युत्तर देऊ असं कॅनडानं म्हटलं आहे. या दोन देशांमधला तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेली चर्चा शेवटच्या क्षणी फिसकटली. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिऊ शेंग शू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. पहिला गेम हरल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी पुनरागमन केलं आणि तो गेम जिंकून सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. पण चीनच्या जोडीनं तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी आणखी 3 पदकांची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर हिला अटीतटीच्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 57 किलो वजनी गटात तन्वी मखदूम आणि 59 किलो वजनी गटात कोमल हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून कांस्यपदक पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाचा सामना आज नेदरलँड विरुद्ध सुरू आहे. ड गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करून दुसरं स्थान पटकावलं आहे. आता भारत आणि इंग्लंड हे दोन देश अ गटातल्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरच्या 2 संघांसह ई गटात जातील. या गटातले सर्वात वरचे 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.